Book 2
15
15
15
Frutti e generi alimentari.
Phale ani khadya padartha.
Phale ani khadya padartha.
Io ho una fragola.
Majhyajavar ek strawberry ahe.
माझ्याजवळ एक स्ट्रॉबेरी आहे.
Io ho un kiwi e un melone.
माझ्याजवळ एक किवी आणि एक टरबूज आहे.
माझ्याजवळ एक किवी आणि एक टरबूज आहे.
Io ho un'arancia e un pompelmo.
माझ्याजवळ एक संत्रे आणि एक द्राक्ष आहे.
माझ्याजवळ एक संत्रे आणि एक द्राक्ष आहे.
Io ho una mela e un mango.
माझ्याजवळ एक सफरचंद आणि एक आंबा आहे.
माझ्याजवळ एक सफरचंद आणि एक आंबा आहे.
Io ho una banana e un ananas.
माझ्याजवळ एक केळे आणि एक अननस आहे.
माझ्याजवळ एक केळे आणि एक अननस आहे.
Io preparo una macedonia.
मी फ्रूट सलाड बनवित आहे.
मी फ्रूट सॅलड बनवत आहे.
Io mangio un toast.
मी टोस्ट खात आहे.
मी टोस्ट खात आहे.
Io mangio un toast con il burro.
मी लोण्यासोबत टोस्ट खात आहे.
मी लोण्यासोबत टोस्ट खात आहे.
Io mangio un toast con burro e marmellata.
मी लोणी आणि जॅम सोबत टोस्ट खात आहे.
मी लोणी आणि जॅम सोबत टोस्ट खात आहे.
Io mangio un tramezzino.
मी सँडविच खात आहे.
मी सँडविच खात आहे.
Io mangio un tramezzino con la margarina.
मी मार्गरिन सोबत सँडविच खात आहे.
मी मार्गरिन सोबत सँडविच खात आहे.
Io mangio un tramezzino con margarina e pomodoro.
मी मार्गरिन आणि टोमॅटो घातलेले सँडविच खात आहे.
मी मार्गरिन आणि टोमॅटो सोबत सँडविच खात आहे.
Abbiamo bisogno di pane e riso.
आम्हाला पोळी आणि भात हवे आहे.
आम्हाला पोळी आणि भाताची गरज आहे.
Abbiamo bisogno di pesce e bistecche.
आम्हाला मासे आणि स्टेक्स हवे आहे.
आम्हाला मासे आणि स्टिक्स ची गरज आहे.
Abbiamo bisogno di pizza e spaghetti.
आम्हाला पिझ्झा आणि स्पॅगेटी हवे आहे.
आम्हाला पिझ्झा आणि स्पॅगेटी ची गरज आहे.
Di che cosa abbiamo ancora bisogno?
आम्हाला आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे?
आम्हाला आणखी कोणत्या वस्तूंची गरज आहे?
Abbiamo bisogno di carote e pomodori per la minestra.
आम्हाला सूपसाठी गाजर आणि टोमॅटोची गरज आहे.
आम्हाला सूपसाठी गाजर आणि टोमॅटोची गरज आहे.
Dove troviamo un supermercato?
सुपरमार्केट कुठे आहे?
सुपरमार्केट कुठे आहे?
Visita il sito www.book2.de www.book2.de per il libro e per i testi.